रुद्ध सातवाहन उभयपद पैकी परस्मैपद प्रथम भूतकाळ येथे सुद्धा छिद प्रमाणे द्वितीय पुरुषाच्या एक वचनाची तीन रूपे होतात बर का। पहा अरुणधम अरुंध अरुंधम अरुण अरुणत अरुणद अरुंधम अरुंध अरुणत अरुणद अरुंधाम अरुंधन